चीनीमंडी.com पॉडकास्ट।
धुळ्यात भीषण अपघात, ऊसतोड कामगारांचं वाहन नदीत कोसळल्यानं 7 ठार। रात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान विंचूर येथे विंचूर शिवारात बोरी नदीच्या पुलावरून MH25T3770 या क्रमांकाची ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी पिकअप गाडी बोरी नदीतील खडकाळ भागावर पडून गंभीर अपघात झाला। या भीषण अपघातात 2 महिला, 1 पुरुष, 2 लहान मुली आणि 2 लहान मुलं असे एकूण 7 व्यक्ती मयत झाले आहेत। मृतांची नावं: रितेश मेदाराम आर्य वय वर्ष 8 महिने, जिनाबाई अंबू पावरा वय वर्ष 13 वर्ष, मियाली मेदाराम आर्य वय 23 वर्ष, रवीना लीलाराम आर्य वय 5 वर्ष, करण सेवा सिंग बारेला वय 3 वर्ष, धरमसिंग सेवा सिंग बारेला वय 5 वर्ष, लालसिंग अंबू पावरा वय 20 वर्ष, सर्व राहणार धवलगिरी तालुका शेंडवा जिल्हा बडवानी। अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावं: रेलबाई उर्फ रेखा सेवा सिंग बारेला वय 18 वर्ष, गुड्डीबाई तुफान सिंग बारेला वय 30 वर्ष, संध्या तुफान सिंग बारेला वय 14 वर्ष, राजेश तुफान सिंग बारेला वय 10 वर्ष, गुरुभाई तुफान सिंग बारेला वय 3 वर्ष, असे एकूण 5 व्यक्ती गंभीर जखमी असून एकूण 19 व्यक्ती किरकोळ जखमी आहेत। त्यात 4 पुरुष, 3 महिला, 6 मुलं आणि 6 मुली आहेत। सर्व जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे इथं उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे। वाहन चालक सागर भारत तांबारे, राहणार आंदोरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद हा फरार झाला आहे।